नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता। देशात निर्माण झाल्या झुजासारख्या परिस्थितीत गोय पुलीस हाय अलर्टाचेर आसात। राज्यातल्या महत्वाच्या सुवातांनी, पर्यटन थळा, दर्यादेग आणि हेर संवेदनशील सुवातांनी पुलीस सुरक्षा वाढयल्या। खास करून दर्यादेगेवेल्या पुलीस आणि पर्यटन पुलिसांक दुबावित गजालींचेर बारीक नदर दवरपाचो आदेश दिला। विमानतळ, रेल्वे स्टेशनां, बस स्टँड, बाजारपेठे आणि हेर गर्दीच्या सुवातांनी अतिरिक्त सुरक्षा तैनात करतले अशी माहिती पोलिसांकडल्यान मेळ्ळी। मिळिल्ल्या माहितीप्रमाण झुजासारखी परिस्थिती पळोवन भारतीय राखीव बटालियन, IRB आणि गोय पुलीस हांच्यो सुट्यो रद्द केल्यात। आणीबाणीच्या वेळार मनीसबळाचो उणाव येवचो न्हय हे खातीर हो निर्णय घेतला। ते प्रमाण बॉम्ब विरोधी पंगड, आतंकवाद विरोधी पंगड आणि सुरक्षा खात्याक अतिरिक्त कर्मचाऱ्यांची व्यवस्था केल्या। बिराडकार रावप्यांची आणि विदेशी नागरिकांची व्हड प्रमाणात तपासणी मोहीम पुलिसांनी सुरू केल्या। पुलिसांनी सुरू केल्या खाशेल्या मोहिमेत आता मेरेन 600 विदेशी नागरिकांची तपासणी केल्या। तसेच 22,229 बिराडाक रावपी, 556 अनवळखी व्यक्ती, 515 काश्मीरी व्यक्तींची तपासणी केल्या। 2,467 दुबावित लोकांक ताब्यात घेतला। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी काल आमोणे पंचायतीच्या नूतनीकरण केल्ल्या इमारतीचे अटल टिंकरिंग ब्लॉक आणि वेस्ट स्टोरेज शेडीचे उक्तावण झाले। मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी आर्टिफिशियल टर्फ आणि सरकारी विद्यालयाच्या खेळा मैदानाच्या नूतनीकरणाच्या कामाचा बुनियादी फातर बसयलो। कार्यावळी उपरांत तांच्या हस्तुकी गोय शालांत मंडळाच्या परीक्षेत पास झाल्ल्या विद्यार्थ्यांचो भोवमान झाला। तसेच मुखेलमंत्र्यांनी विद्यार्थ्यांक वेदांत उत्कर्ष शिष्यवृत्त्यो भेटयल्यो। विचार बरे असल्यारूच आचरण बरे जातले आणि त्याच्यावरवी विद्यार्थी आपली प्रगती करपाक शकतलो असे वेदमूर्ती भार्गव टेंगसे हांनी स्पष्ट केले। श्री विजयादुर्गा देवस्थान आणि सांस्कृतिक मंडळान फोंडे तालुक्यातल्या केरी गावात आयोजित केल्या 21 दिसांच्या निवासी प्राथमिक ब्रह्मचर्य वर्गाच्या समारोप सुवाळ्यात ते उलयताले। सगळ्या विद्यार्थ्यांनी वेदांचा अभ्यास केल्यार बरे, पण अशा प्राथमिक ब्रह्मचार्याश्रम वर्गाचो आमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासा खातीर हेर जायते फायदे असतात असे ताणी सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी काल नवी दिल्लीतल्या आपल्या राबित्या घरा उंचा पावण्यावेली बसका घेतली। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण कर्मचारी मुखेली जनरल अनिल चौहान, लष्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदळ मुखेली ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, हवाई दळ मुखेली अमरप्रीत सिंग ह्या वेळार हाजीर आशिल्ले। काल दोनूय देशांच्या लष्करी कारवाय महासंचालक म्हळ्यार DGMO एकामेकांकडेन उलयल्या उपरांत दोनूय देशांमदीं जाल्ल्या झुजबंदी उपरांत ही बसका जाल्या। आयज दोनूय देशांच्या DGMO परतून उलोवपाचे आसात। पाकिस्तानान केल्ल्या युद्धविराम उल्लंघनाची नवी दिल्ली सामकी गंभीरतायेन दखल घेता अशें विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्त्री हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगलें। सशस्त्र दळ परिस्थितीचेर खर नदर दवरतात आणि आंतरराष्ट्रीय शिमेचेर तसेच नियंत्रण रेषेचेर उल्लंघन झाल्यार खंयच्याय घडणुकेक खरपणान वागपाची सुचोवणी दिल्या अशें ताणी सांगलें। भारतीय हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण फावशा वातावरणाक लागून मान्सून केरळात 27 मेरेन पावतलो। मान्सूनाक केरळांतल्यान गोंयांत पावपाक 4 ते 5 दीस लागतात। हाका लागून मान्सून केरळात पावपाचो अदमास खरो थारलो जाल्यार तो गोंयांत 1 ते 2 जून मेरेन पावपाक शकता। इतल्या मजगती हवामान खात्यान दिल्ल्या माहिती प्रमाण पणजेत चडान चड तापमान 35 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 27 अंश सेल्सियस नोंद जाला। फुडले 6 दीस गोंयांतले चडांत चड तापमान 35 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणें तापमान 27 अंश सेल्सियस मेरेन आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। ह्या काळात चडात चड तापमानात बदल जावचो ना। बायला क्रिकेट खेळात काल कोलंबोच्या आर प्रेमदास स्टेडियमाचेर झाल्ल्या निमाण्या मॅचीत भारतान श्रीलंकेचेर 97 धावण्यांनी मात करून ट्राय नेशन एका दिसाची मालिका जिंकली। पहिली फलंदाजी करपाची निवड करून भारतान 50 ओव्हरींनी 7 गडे वगडायत 342 धावण्यो केल्यो। आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 मिनटांचेर। नमस्कार।